श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। या त्रिभुवनांत जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोनी संतोष ला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रसमुरोण दिव्य लिंग ओतिले सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चण वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत बर ब्रह्म जे अज अजित नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे झेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरींची निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देयी मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे ईची प्रतिमा विशेष निर्मुन शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेयी अपर्णा तू रावणे अवश्य मनोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदार पण भवानी बैसलासी देवून पंचबदन हास तसे म्हणेतीयेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाब वेगी वारी जननयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाब वेगी सोडवी मज हे मधुकैटभ नरक मुर भंडना हे दशावतार धरा पीत वसना हे मदनांतग मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरो हे कोटी मनोजतात श्रीधर आ असुर मरदन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंच वदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्रमणे खाली उतरून न्याहाळुनी पाहिचे वदन रावण पाहे तवते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयांस आंठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीण गदगदा विप्रहासे देखून टाकोनी रावण चालिला मगर माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी धिदली शिव म्हणे सत्य वचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपबील तत्वता मग श्रीधरे आंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली ते चिपै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रि जगती अंगी चासुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वी वरी विशंती नेत्राचे चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता मया सूर करिल कन्यादान वरी एक शक्ति देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माजी ते निर्वाण संगातीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणीती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे ऐकतांची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरहडी द मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनी लघुशंके सबैसावे हे ही कर्म अनुचित तव तो सिद्धि बुद्धींचा दाता विप्रवेशे गायी राखीता त्यासी लंका नाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी राणु राणी पळती तुझ्या मूत्र शंकेस वेळ कीती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करुण विप्र म्हणे तीन वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राचाहाती दूर जाऊन एकांत क्षीती लघुशंकेस बैसला अघाध गज मुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभुचा असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरतीय निवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गर्जोनी माझ्या गायी गेल्या दूरी हे आपुले लिंग घेयी करी रावण बोलेची निर्धारी हस्त संकेत थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हांक फोडी गजानन ऐव घटिका झाल्या तीन कदापि रावण उठेची जैसे पाखंडियाचे कुमत नसरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य पुन एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी मनोनी ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एक जिझाले दिव्य लिंग रावण धावे स वेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटितांडळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीन उपटे तया लागूनी अखंड अभंग झाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडियेले रावण माथा ते येऊन ते नित्य करी शिव पूजन आदिलिंग हे जानोन करिती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करिती अनुष्ठान त्याचा बळे करुण देव जिंकले रावणे। मया सूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती। लक्ष पुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे। इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षौहिणी सेना भार। जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती। गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा। वर्णुन शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले। मिथिलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने। अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो। एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ। तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली। सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण। किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे। रक्तपिती भरोण हस्तपाद बोट गेली झडोन। परम कुष्ठित कुलक्षण कैसे अन्न उदगती येते। दंतहीन कर्णहीन गर्भीचतीयेच गेले लोचण। कर्ण नासिका झडोन किडे पडले बुचबुचीत। अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन। धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित। तिचा मरण काळ जवळी आला जाण। वरते पाहिले आम्ही विलो कोण। तो शिवे धाविले दिव्य विमान तिये लागी न्यावया। दशभुज पंच वदन शिवदूत बैसले चोघे जन। कोटी सूर्य तेज विराजमान प्रभाशशी समान एकाची। कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत। दिव्य विमान लखलखीत वाद्ये वाजती चतुर्विध। अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती। गौतम मने ऐके द्रौपदी मगतयान प्रती पोसिले। हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण। ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आनू पाठविले निजपदा। मग म्या तयांसी पोसिले इने पूर्वी काय तप केले। मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत। पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण। आपुल्या सौंदर्य गर्वे करुण कोणासही मानिना। ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमदे स्वधर्म विसरली। जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके। तो हे जाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र। मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातले येसी। मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र। त्याने इते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले। तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासीरत। पुष्ट जाहली बहुत घुर्णित लोचन उगडीना। शूद्र घे बुनी दासी दास गेला क्षेत्री कृषी गर्मास। हे क्षुदित आठ बुनी मासांस शस्त्र घे बुनी चालिली। मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून। गोवत्साचे कंठी जान पापिणी सुरी घाली तसे। ते अट्टाहासे ओरडत गाई हुंबरोनी अनर्थ करीत। इने कंठ छेदुनी गृहांत वत्सनेले त्वरेने। डोळे उघडूनी पाहे पापीणी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी। तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत समास भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राणे. त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊन यमदूत येस नेले मारीत बहुत जाचिती निर्दयपणे. कुंभी बाकी घालीती असी पत्रवनी हिंडवीती तप्त भूमीवरी लोळवीती स्तंभ कवटाळविती तप्त जेका. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे कि नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्स वदईने केला. मग यमे धिदले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भांत गुश्चळ कुलक्षण विष्टा मुत्रे भरली सदा. श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेली मरुन. मग ही हाती काठी घेऊन गावो गावी हिंड तसे तो शिवरात्र पर्व गाळ लक्षूण गोकर्ण क्षेत्रा प्रती संपूर्ण यात्रा चालिली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोष अपार शिवभक्त गरिती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे. हा का फोडित हात बसरोन तो प्रदक्षिणा गरिति भक्त जण एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चांच पोन पहात मुखी घाला बयाची नाही वस्तु म्हणो निरागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिव पूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन हेही करीत तसेची स्मरण तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितलास मस्त. मग ती दिव्य देह पावोनी बैसत शिवभिमानी ते धवा. आपुले स्वकर्म आठवून करू लागली शिव स्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐकराया सादर तू गोकर्णा प्रतिजाई सत्वर शिवरात्री सपार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्मष पाद तेची क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्री सदिव्य लिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैला साहुनी आदि पुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी वैसले शिव गण परम तेजस्वी दैदिप्य मान अनंत विजांचे रस पीळोन मूर्तीओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक. मित्र सह दिव्य देह बावोन झाला दशभुज पंजानन इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती बावोन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत बावन धन्य गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन, धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला। मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित, की निधाना भोवते समस्त, साधक जैसे बैसती। तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार, देवोनी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुनिया। श्रीमद भीमा तट विलासा, ब्रह्मानंदा आदि पुरुषा, श्रीधर वरदा कैलास विलासा, कथा रसवद विपुढे। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, तृतीय अध्याय गोडहा। श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।